मुलांनो, मी तुम्हाला एका निळ्या कोल्ह्याची कशी फजिती झाली ती गोष्ट सांगणार आहे.
कोल्होबाची फजिती झाली, गोष्ट असे ही गमतीची. कोल्होबाची फजिती झाली, गोष्ट असे ही गमतीची. शक्कल काढून नक्कल करिता घोड मोडली जन्माची. कोल्होबाची फजिती झाली, गोष्ट असे ही गमतीची. असा एकदा कोल्हा शिरुनी ऊस फडातील खाई. ऊस लागले हलू म्हणून या मालक धावत येई. पाठीवरती बसता रट्टा अरे देवा, पाठीवरती बसता रट्टा करी आठवण देवाची. कोल्होबाची फजिती झाली, गोष्ट असे ही गमतीची.
कोल्हा शेतातून जीव घेऊन पळू लागला. पळता पळता तो पडला एका रंगाऱ्याच्या हौदात. तिथल्या निळ्या रंगानं निळा झालेला कोल्हा घाबरला. मनात म्हणाला, अरे बापरे, या अवतारामुळे रानातले प्राणी माझा जीव घेतील जीव. पण तेवढ्या चुकली त्याला एक शक्कल.
कोल्होबा मग ऐटीत जाऊन सांगे त्या रानात, निळ्यान भातून आलो मी हा देवाजीचा दूत. आजपासून अमित राजे सत्ता आमची रानाची. कोल्होबाची फजिती झाली, गोष्ट असे ही गमतीची. या राजाला बघण्यासाठी जमले सारे प्राणी. स्वागत करण्या मैना कोकिळ गाती सुंदर गाणी. कोल्ह्याचाही तांडा धावे बघण्याला हा राजा. आनंदाने वाजविती ते कुई कुईचा बाजा. ऐकता राजाही मग करी साथ त्या कोल्ह्यांची. ऐकून कोल्हे कुई जाणती हा तर आहे कोल्हा. सर्व पशु मग ह्या फसव्यावर करीती एकच हल्ला. सोंग आणता अशी मुलानो फसगत होते ढोंग्याची. कोल्होबाची फजिती झाली, गोष्ट असे ही गमतीची. कोल्होबाची फजिती झाली, गोष्ट असे ही गमतीची.